चीनीमंडी.com पॉडकास्ट।
सहकारी साखर कारखान्यात तांत्रिक सुधारणेमुळे 12 लाख क्विंटल अधिक उसाचं गाळप। यावेळी राज्याच्या राज्य मुख्यालयातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये झालेल्या तांत्रिक सुधारणांचा गाळप सत्रावर उत्साहवर्धक निकाल दिसून येत आहे। ऊस विकास आणि साखर उद्योग विभाग प्रमुख सचिव संजय भुसरेड्डी यांनी सांगितलं की सहकारी साखर कारखान्याच्या अपग्रेडेशनमुळे यावेळी 12 लाख क्विंटल अधिक उसाचं गाळप करण्यात आलं। त्यांनी सांगितलं की सहकारी साखर कारखान्यांमध्ये अपग्रेडेशन कार्य झाल्यानं बेलराया साखर कारखान्यात 7% क्षमता वृद्धी प्राप्त करून जवळपास 1% साखरेच्या रिकव्हरीमध्ये वृद्धी झाली आहे। याप्रमाणे नानपारा साखर कारखान्यानं 7% क्षमता वृद्धी प्राप्त करून 100% जास्त क्षमतेचा उपयोग केला आहे। सरसावा साखर कारखान्याच्या कार्यक्षमतेत सुधारणा झाल्यावर 7 करोड मूल्याच्या अतिरिक्त साखरेचं उत्पादन केलं गेलं आहे। अनूप शहर कारखान्यानंही जवळपास 25 वर्षांनंतर साखरेच्या परताव्यामध्ये कीर्तिमान स्थापित केले। त्यांनी सांगितलं की सहकारी साखर कारखान्यांमध्ये करण्यात आलेल्या तांत्रिक अपग्रेडेशन कार्यामुळे कारखान्यांचं काम सहजतेनं झालं, ज्यामुळे ऊस शेतकऱ्यांना ऊस पुरवठ्यामध्ये कोणत्याही प्रकारची असुविधा झाली नाही। साखर कारखान्यांच्या सरासरी परताव्यामध्ये वृद्धी झाली। गाळप हंगाम 2019-20 सहकारी साखर कारखान्यांकडून सरासरी 10.21% साखरेची रिकव्हरी प्राप्त केली गेली। गेल्या गाळप हंगामात मात्र साखर रिकव्हरी 9.93% होती।